हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मेदितिश्च मेदितिश्च मे द्यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रूक्ष मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मृतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्र्यविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच मे दित्यौही च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौही च मे पष्ठवाच मे पष्ठौही च म उक्षा च मे वशा च मऋषभश्च मे वेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् ध्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पतागम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुटे काका आपल्याला सांगणार आहे।
ओ परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज बुधवार दिनांक 11 जानेवारी 1995 माया आपासने मधील संध्याकाळचे केंद्र आजच्या केंद्रातील प्रार्थनेनंतर स्वामीजींनी मकरंदनाथ यांना नित्याप्रमाणे अभंग ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी दिली असता त्यांनी अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 26 अथ चयनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे नृतम तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुम् अर्हसि यावरील अविनाशी ऐसा न जाणता यासी जरी तू मानिशी नाशिवंत तरी तुझ पार्था करावया शोक कारण ते देख नसे काही। अर्जुना उत्पत्ती स्थिती आणि लय चाले हा अक्षय नित्यक्रम इथपासून तो तरी नको खेद करावया काही अटळ हे पाही जन्म मृत्यू इथपर्यंतचे अभंग वाचले आणि हे वाचन काल मंगळवार दिनांक 10 जानेवारी 1995 रोजी सद्भक्त कुमारी विनाओक हिच्या झालेल्या दुःखद निधनामुळे होणाऱ्या शोकावर सांत्वन करणारे होते। त्यानंतर स्वामीजी थोड्याशा शोकाकुल अवस्थेत बोलतायत। स्वामी परिवारात येऊन जिरा 14 वर्षे झाली होती आणि तिच्या निरदस प्रेम गुणामुळे जी लाडकी झालेली होती ती वीणा झंकार काल आपणास दुःखात लोटून गेली तिच्या जीवनाचं सोनं झालं असं बोलत असताना स्वामीजींना एकदम गहिवळून आले। हे आवरण्याचा प्रयत्न करीत हात रुमालाने आपले डोळे चिपकून झाल्यावर पुढे म्हणतायत ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू गेले तेव्हा राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आपला शोक आवडता आला नाही. तेव्हा कोणीतरी म्हणाले, आपण एवढे तत्वज्ञानी असूनही शोक करता. त्यावर ते म्हणाले, तत्वज्ञानी असतो तरी काय झाले, मीही एक मनुष्य आहे, माझ्याही काही भावना आहेत. आय एम नॉट मेड ऑफ स्टोन्स. तसे माझेही प्रेम दाखवून येते. ज्या प्रेमापोटी ज्ञानोबांचे सभांचे प्रसंगी जिथे मुक्ताईने अंबरडा फोडला, तिथे मलाही दुःख होणे स्वाभाविकच आहे, पण ते आवरले पाहिजे. अलीकडे एका वर्षात वीणा स्वामीजींशी एकूण फोन गेली होती. ती गेल्यामुळे आपणा सर्वांना दुःख हे होणारच, परंतु जी जाण्यापूर्वीच स्वामीशी एकरूप झाली आहे ती गेली असे तरी कसे म्हणता येईल. आपला हा मनुष्य जन्म मी तोच आहे, सोहम या बोधात येण्यासाठीच आहे, हे या प्रसंगी पक्के ध्यानात ठेवावे, इत्यादी बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबतायत. पुढील केंद्र गुरुवार दिनांक 12 जानेवारी 1995 तिसरा गुरुवार सत्संगाचा कार्यक्रम अध्यात्म मंगलधाम सकाळी 8:45. नेहमीच्या रुद्र प्रार्थनेनंतर स्वामीजी समोरील श्रोत्यावरून आपली कृपादृष्टी फिरवून प्रसन्नतेने पुढचे प्रश्न वाचतायत. संसारात राहून संसार करणाऱ्यांना परमार्थ जमणार नाही, त्यांनी एकतर संसारच करावा किंवा परमार्थच करावा, दोन्ही एकत्र केल्याने कुटुंबीय मंडळींना त्रास आणि आपली घुसमट होते असे काहींचे म्हणणे आहे, ते कितपत खरे आहे. बापूसाहेब भिशीकरांचा हा प्रश्न आहे. स्वामीजी उत्तर देत आहेत, त्याचे काय आहे बापूसाहेब, संसार आणि परमार्थ भिन्न आहेत ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. पारमार्थिक जीवन वेगळे आणि संसारिक जीवन वेगळे. सकाळी स्नान संध्या पूजा अर्चा आणि नंतर संसार असे नाही, सबंध जीवनच पारमार्थिक करायचे आहे. परमार्थ जरी संसार असेल तर ते जीवन खरे नव्हे. रामकृष्ण परमहंसापासून आतापर्यंत गेल्या 100 वर्षातील संतांनी हीच गोष्ट सांगितली आहे. त्यापूर्वीच्या ज्ञानोबा तुकोबा समर्थ यांनी संसार परमार्थ एकरूप करायला सांगितला. संसारनी झाला तर परमार्थ होईल, संसारनी करता आला नाही तर परमार्थ करता येणार नाही, हेही तेवढेसे बरोबर नाही. संसार परमार्थ मुळातच एक आहे. संसार आणि परमार्थ विभक्त असता तर संसारातील गुण निराळे असते आणि परमार्थातील गुणही निराळे असते, तसे दिसत नाही. संसार आणि परमार्थ यात काही समान गुण लागतात, परमार्थात अधिक मोठे गुण लागतात. संसार म्हणजे SSC परीक्षा आणि परमार्थ म्हणजे PhD. संसार आणि परमार्थ एकरूप करायला जो शिकला त्याने जीवन धन्य केले. कृष्णमूर्ती म्हणतात, प्रत्येक क्षण आनंदाचा आहे, त्याच क्षणात जगा. आपण या क्षणात न जगता मागचा पुढचा विचार करत राहतो आणि दुःखी कष्टी होतो. सकाळी संसार सुरू झाला की परमार्थही सुरू होतो. मुलांना देखील कारट्या म्हणता येणार नाही. कठोर वचन दोन्हीकडे विघातकच आहे. गोड बोलावे, नम्र असावे संसारात आणि परमार्थातही. म्हणजे संसार परमार्थ एक उपच करावा हेच खरे आहे, हे मी स्वानुभवावरून सांगतो. तेव्हा इतरांचे म्हणणे तेवढेसे खरे नाही. त्यांना अशा सत्संगात एकदा आणा म्हणजे त्यांनाही हे कळेल. कसे काय वाटते तुम्हाला, असे बापूसाहेबांना विचारित सद्गुरू लीलाताई पांडे यांना एक अभंग म्हणायला सांगतात. त्यावर त्या, संसारी परमार्थ करी जो का नर, त्याचा उद्धार आते आप. माधव म्हणे, कैसा परमार्थ संसार, एक हरी सार विश्वा माझी. हा अभंग म्हणतात. त्यावर भरे शाबास म्हणत स्वामीजी पुढील प्रश्न वाचतात. सद्भक्त श्री राजेंद्र सरात यांचा, एखाद्या ओळीवर चिंतन होते त्याला ध्यान म्हणायचे का स्वामीजी? नाही, त्याला कॉन्टेम्परेशन म्हणायचे. कॉन्सन्ट्रेशन, कॉन्टेम्परेशन आणि मेडिटेशन अशा 3 वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या विचाराकडे साक्षीत्वाने पाहणे, अलिप्तपणे, या अभ्यासाला ध्यानाचा अभ्यास म्हणतात. गुरुपदिष्ठ मार्गाने भ्रुकुटी मध्यावर दृष्टी ठेवून करण्यात येणाऱ्या ध्यानाच्या अभ्यासात न किंचितही चिंतेत असे म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न आहे श्री अशोक हातवळणी यांचा. ध्यानामध्ये काही साधकांचे अंग विच्छेद का होतात? स्वामीजी, कारण ध्यानात त्यांचे मन लीन होते म्हणून. तर मुद्दाम कुणी अंग विच्छेद करणार नाही. मन उन्मन झाल्यावर क्वचित मान वर जाते, कधी कपाळाला आछा पडतात, कोणाचे डोळे वर जातात, हात हलतात, क्वचित सबंध शरीर हलते, कुणी डोलतात. मन नसल्यामुळे असे होते. झोपेत काही माणसांच्या हालचाली होतात की नाही? मनाचे उन्मन झाल्यामुळे ध्यानामध्ये नाना अंग विक्षेप होतात. काहींना ते कळते पण आवडता येत नाही. रामकृष्ण परमहंस तर ध्यानात एकदम उठून उभे राहत. त्यांना आवरायला आजोबाची मंडळी असायची. पण सर्वांनाच अंग विक्षेप होतील असे नाही. काही जण अगदी स्थिर स्वस्थ बसतात. यामध्ये एक चांगले दुसरे वाईट असे काही म्हणता येणार नाही. या बाह्य गोष्टीवरून ध्यानात बोधात काही फरक पडत नाही हे लक्षात घ्यावे. आता पुढचा प्रश्न वाचतो. आपण नेहमी सर्वांना सांगता आनंदात राहा, पण नेहमी आनंदात राहणे सर्वांना कसे शक्य आहे? हा प्रश्न आहे आपल्या दिलासचा. स्वामीजी, खरं आहे तुझं म्हणणं. आनंदात राहा हे सांगणे सोपे आहे, परंतु प्रत्यक्ष आनंद भोगणे कठीण. आपल्या जीवनातील संपूर्ण दिवसातील सर्व प्रसंग आनंदाचे असतील असे नाही. देह मन बुद्धीला नाना प्रकारचे क्लेश यातना असतील तरीही आपले स्वरूप आनंदाचे आहे याचे स्मरण ठेवावे असे संतांचे सांगणे आहे. देहाला काही दुखणे असतील, वेदना होत असतील, मन काही ना काही कारणाने व्यग्र असेल, चिंताग्रस्त अशा मनुष्याला जर सांगितले आनंदात राहा, तर तो उद्वेगाने म्हणेल तुम्हीच राहा तुमच्या आनंदात. मला असंख्य वेदना होत आहेत आणि तुम्ही म्हणता आनंदात राहा, हे कसे शक्य आहे? पण आनंदात राहा याचा अर्थ सारखे हसत राहा असे नाही. तर मग काय आहे ते नीट ऐका. त्याही काळात आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे आपल्याला भान असावे. देह मन बुद्धीच्या सर्व यातना क्लेश सहन करीत असताना मी सोहमचे ध्यान करीन, तोच मी आहे. वेदना क्लेश होणाऱ्या या देह मन बुद्धीपासून निराळा अलिप्त आहे. देह पडेल जाईल त्यास काळ खाईल, पण मी अविनाशी अचल अक्षय असा आत्मा आहे याचे स्मरण मी छिरीन. अशा तऱ्हेचा भाव प्रत्येक साधकाने ठेवला पाहिजे. त्यासाठी तर आपले केंद्रात येणे आहे, गीता ज्ञानेश्वरीचे श्रवण करणे आहे. राष्ट्रावरती संकट आले, बॉम्बस्फोट आजूबाजूला होत आहेत, अशा वेळी जर कोणी म्हणाले आनंदात राहा, तर लोक त्याचा आधी निकाल लावतील. दुसऱ्याने सांगून हे होत नाही. ज्याला आनंदात राहण्याची इच्छा आहे त्याने ध्यान नाम सत्संगती सद्गुरुपती शरणागती ठेवून पक्का बोध करून घेतला पाहिजे की जे काही आजूबाजूला घडते आहे ते क्षणभंगूर आहे, जाणारे असत आहे. मी मात्र सत्स्वरूप आनंदमय आहे. स्वरूपाची विस्मृती कदापि पडता कामा नये. त्यासाठी मी वारंवार सांगतो आनंदात राहा. विचारतो उजळणी करून घेण्यासाठी आनंदात आहेस ना? परंतु दुःखाची घटना घडली, परवा आपली वीणा गेली, दुःख झाले होणारच. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे मन पाहिजे आणि दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणारे मन पाहिजे. अत्यंत संवेदनाक्षम द्रवीभूत होणारे मन पाहिजे. पण घडणाऱ्या घटना असत तात्पुरत्या आहेत याचे भान ठेवून मनाला आवरावे. माझे स्वरूप आनंदाचे आहे, तसे जी व्यक्ती गेली तिचेही स्वरूप आनंदाचे, असा बोध ठेवून आपण आनंदात राहावे. कळलं ना विलासवा? विलासावर मानणे हो म्हणतो त्याला स्वामीजी एक भजन सांगायला सांगतात. त्यावर विलास, हरि आनंदमय जय नारायणा वसुदेव नंदन राधा जीवन परमानंद माधवा, हरि आनंदमय जय नारायणा. हे भजन सांगतो त्याचे पाठीमागून म्हणण्यात स्वामीजी सह सर्वजण देहभाव विसरून खूपच रंगून जातात. इतके की नारायणा हरि नारायणा हे नान इतक्या वेळ रंगत चालले ते थांबवण्याचे भान हिरास न राहिल्यामुळे स्वामीजीच घडाळाकडे पाहत मध्येच बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या जय जयकारात समारोप करतात आणि सर्व शांत झाल्यावर म्हणतात असा आनंद आहे काय समजात एवढे म्हणून थांबतात हरी म्हणतात सर.
डॉक्टर म्हणा अभंग म्हणा या
विठ्ठल गीते गावा विठ्ठल गीते गावा विठ्ठल चित्ते ध्यावा विठ्ठल उभा पहावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी विटेवरी विठ्ठल गीते गावा अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू तोडी भव बंधू यम पाश विठ्ठल गीते गावा तोची शरणागता तोची शरणागता विठ्ठल मुक्तिदाता विठ्ठल मुक्तिदाता धरुनिया संता समागमे हो विठ्ठल गीते गावा विठ्ठल विठ्ठल गुणनिधे विठ्ठल सर्वसिद्धे विठ्ठल गुणनिधे विठ्ठल सर्वसिद्धे लागली समाधी विठ्ठल नाम लागली समाधी लागली समाधी लागली समाधी विठ्ठल नामे विठ्ठल गीते गावा विठ्ठल नाम घेता झाले सुख गोडावले मुख तुका म्हणे विठ्ठल गीते गावा विठ्ठल चित्ते धावा विठ्ठल उभा पहावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी विटेवरी विटेवरी
हरि हरि. प्रश्नासाठी खूप छान. प्रश्नासाठी पूर्व निवेदन. शास्त्र ग्रंथामध्ये असे विवेचन दिसते की टोकाचा परमार्थ केल्याशिवाय आत्मज्ञान साक्षात्कार संभवत नाही. गीतेच्या 7व्या अध्यायात मनुष्याणाम सहस्रेशु असे वचन आले आहे. त्याचप्रमाणे संसार त्याग न करीता प्रपंच उपाधी न सांडिता अशा ओव्या दर्शवितात की अलिप्तपणे संसार केल्यास आत्मज्ञान शक्य आहे. दोन्ही पद्धतीचा अवलंब केलेले संत आढळतात. त्यामुळे दोन्ही मार्ग योग्यच असणार. खरं म्हणजे सुरुवातीला असंच होता बरं का, मीच तो थोडा दूर केला, मी आता याला हातच लावणार नाही. तुम्ही केलेलं बरोबर असत. जगात जवळपास सर्वच लोक हे संसारी असतात व लहानपणापासून मुलांना मी आणि माझे हेच शिक्षण दिले जाते. संसारातील सुखे दुःखे आनंद व त्रास देतात तरी तो सोडावा असे जवळजवळ सर्वांना वाटत नाही. आत्मस्वरूप हे देह मन बुद्धीच्या पलीकडे पण आहे असे सर्व संत सांगतात व त्यासाठी नाना पंथ नाना मते भूमंडळी असंख्याते. म्हणजेच वेगवेगळ्या मार्गाने अंतिम सत्यापर्यंत जाता येते असे संत सांगतात. पण खरी अडचण आहे की मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता हे कितीही पटले तरी घडत नाही असा अनुभव बहुतांशी लोकांचा असतो. म्हणून साधना सत्संग आचार विचार इत्यादींचा उपदेश केला जातो. परंतु परमात्म्याची इच्छा असेल तरच तो पावतो असेही त्यास जोडलेले असते व मग प्रारब्धवशात जे घडेल ते निवांतपणे उपभोगावे असे सांगितले जाते. प्रश्न असा आहे की ही प्रारब्ध स्वकर्म यांची रूपरेषा थीन लाईन कशी असावी, कारण प्रारब्ध म्हणजे पूर्वजन्मींचे कर्म व आजचे कर्म ज्याची प्रेरणा काही प्रमाणात प्रारब्ध ठरवते. हे सर्व बौद्धिक विवेचन परमार्थाच्या आड येते असेही म्हणतात. खरंच विविध प्रकृतीच्या व्यक्तींना एकाच पद्धतीने साधना उपयुक्त होऊ शकते का, कृपया सोपा सर्वांसाठी उपाय सांगावा ही विनंती असं म्हटलेलं आहे. प्रश्नासाठी पूर्व निवेदन केल्यानंतर प्रश्न एकच आहे की विविध प्रकृतीच्या व्यक्तींना एकाच पद्धतीने साधना उपयुक्त होऊ शकते का, हा एवढाच प्रश्न आहे खरा. पण हा प्रश्न का विचारलाय त्याची पार्श्वभूमी मात्र पुष्कळ मोठी दिलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर कुठं क्वेश्चन मार्क नाहीये. असं म्हटलं जातं पण असंही म्हटलं जातं असं आहे ते सगळं. त्याच्यावर कोणता प्रश्न नाहीये. शास्त्र ग्रंथामध्ये असे विवेचन दिसते की टोकाचा परमार्थ केल्याशिवाय आत्मज्ञान साक्षात्कार संभवत नाही. यथाशक्ती असा शास्त्रांचा शब्द आहेच, यथाशक्ती आणि यथामती. यथाशक्ती याचा अर्थ जेवढी शक्ती आहे तेवढी सगळी. ज्या ठिकाणी शक्तीचं शेवटचं टोक तुटून पडतं तितकी शक्ती म्हणजे यथाशक्ती. आपण देणगी मागायला आलेल्या लोकांना म्हणतो ना यथाशक्ती दिलेत 11 रुपये, तसं नाहीये. यथाशक्ती म्हणजे आता शक्तीची मर्यादा तुटून पडली त्याला यथाशक्ती असं म्हणतात. आणि ते का म्हणतात असं इथं म्हटलेलं नाहीये, पण असं शास्त्रात म्हणतात. पण ते का म्हणतात हे पुढच्या विवेचनावरून समजतं. कारण सगळेच लोक आसक्तीमध्ये अडकलेले आहेत. संसार टाकणं जवळपास सर्वांनाच शक्य नाहीये. असं असल्यामुळेच यथाशक्ती करा, जेवढी शक्ती आणि आत्ता जेवढी शक्ती आहे तेवढी शक्ती करा. शक्तीमध्ये वाढ देखील अपेक्षित आहे. व्यायाम करताना 10 जोर मारले ते यथाशक्ती असतील, पण नंतर यथाशक्ती जवळपास 150-250-250-300 असे जोरही होऊ शकतील. शक्तीमध्ये वाढ अपेक्षित आहे. 7व्या अध्यायात मनुष्याणाम सहस्रेशु असे वचन आलेले आहे. ते वचन असं आहे, मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित यतती सिद्धये, परमार्थ करण्यासाठी सिद्ध होतो. सहस्रावधी लोकांमध्ये कोणी एखादा परमार्थ करण्यासाठी म्हणून सिद्ध होतो. सिद्ध होतो म्हणजे तयार होतो, आपण करावा असा विचार करतो. त्या अंगाने सिद्ध हा शब्द नाहीये की तो परमार्थात सिद्ध होतो असं नाही. यततामपी सिद्धानाम, अशी ज्यांनी मनाची तयारी केली परमार्थ करण्यासाठी, कश्चित माम वेत्ती तत्वतः, त्यांच्यामध्ये कोणीतरी एखादा हे जाणतो असं म्हटलेलं आहे. असं जसं वचन आहे त्याचप्रमाणे संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, अशा ओव्या दर्शवतात की अलिप्तपणे संसार केल्यास आत्मज्ञान शक्य आहे. असं आहे की प्रपंच करावा हे सांगावं लागत नाही. तू आता 27 वर्षाचा झालास, 28 वर्षाचा झालास, 30 वर्षाचा झालास, आता लग्न कर. स्वामीजी म्हणायचे बाप हो लग्न करा असं सांगायला लागत नाही. जे स्वाभाविक आहे, जे केलंच जातं, तर ते केलं असताना देखील परमार्थ करता येणं शक्य आहे, मग असं सांगितलं जातं. लग्न करा असं सांगावं जेव्हा रोज असं सांगावं लागत नाही. जसं जेवण आहे तसंच एका तऱ्हेनी विवाह ही देखील एक व्यवस्था आहे असं धरा आणि ती करा असं सांगावं लागत नाही. करते ती व्यक्ती. असं असल्यामुळं जर जी गोष्ट देहधारी व्यक्तीला स्वाभाविक आहे तर ती करत असताना परमार्थ करू शकाल एवढा दिलासा संत मात्र देतात. त्याच्यासाठी परमार्थ संसार टाकण्याची आवश्यकता नाही एवढं ते सांगतात. कारण हे करता करता ते करता येणं शक्य आहे. आणि बरोबर आहे की अशा ओव्या दर्शवतात की अलिप्तपणे संसार केल्यास आत्मज्ञान शक्य आहे. दोन्ही पद्धतीचा अवलंब केलेले संत आढळतात, म्हणजे संसार करून परमार्थ करणारे आणि संसार न करता केवळ परमार्थ करून परमार्थात यशस्वी झालेले, असे दोन्ही प्रकारचे संत आत्मज्ञानी पुरुष आढळतात. हेही बरोबर आहे. जगात जवळपास सर्वच लोक हे संसारी असतात व लहानपणापासून जगात जवळपास सर्वच लोक संसारी असतात. हे नैसर्गिक रीतीने सर्वच लोक संसारी असतात हे अगदीच खरं आहे. आणि लहानपणापासून मुलांना मी आणि माझं हेच शिक्षण दिलं जातं. मी आणि माझं हे देखील आवश्यकच आहे. नाव ठेवणं आवश्यक आहे, आयडेंटिटी असणं आवश्यक आहे. वर्गात 60 मुलं असतील आणि कोणालाच नाव नसेल तर अवघड गोष्ट आहे. ऑफिसमध्ये 1000 लोक असतील आणि कोणालाच नाव नसेल तर अवघड गोष्ट आहे. प्रत्येकाला त्याचा पगार मिळाला पाहिजे, त्यामुळे माझं हे देखील आवश्यक आहे. एका विशिष्ट प्रमाणात या गोष्टी अनावश्यक मुळीच नाहीयेत. त्यामुळे नाव सांग, तुझे डोळे दाखव, त्यांनी मिचकून दाखवायचे, हे सगळं शिकवलं जातं आणि ते बरोबर आहे, याच्यात काही चूक नाहीये. संसारातील सुख दुःख ही आनंद व त्रास देतात, तरी तो सोडावा असे जवळपास सर्वांना वाटत नाही. याच कारण दुःख झालं तरी देखील त्याच्या पुढं माग सुख असत. असं असल्यामुळं तसंच काही प्रमाणात दुःख असतात तर ती सगळ्यांनाच होतात असा अनुभव असल्यामुळं एकदम कोणी सोडायला जात नाही. तसंच सुख आणि दुःख असली तरी या व्यवस्थेमधला एकूण जो फायदा आहे तो फायदा प्रत्येकालाच हवा असतो. बायकोशी पटत नसेल एखाद्याचं पण जेवणाचा फायदा तर हवाय. सर्वस्वी दुःखमय काही नाहीये असं असल्यामुळं थोडं तिकडे इकडे तिकडे वादविवाद झाला आहे झाला तरी देखील जे फायदे आहेत ते फायदे नजरेआड करता येत नसल्यामुळं. बरोबर आहे की नाही? त्यामुळं संसार सोडावा असं कोणाला वाटत नाही. मुलं देखील मुलांपासून देखील सर्वस्वी दुःख नसतं. कधी कधी दुःख असतं, कधी कधी सुख असतं. एवढंच नव्हे तर आपण आपला आत्मा जसा पाहावा तसं मुलांच्या चेहऱ्याकडे आपण पाहतो, त्याच्यात समाधान असतं. त्याच्या शिक्षणामध्ये आपल्याला तो यशस्वी जसा होत जाईल तसं आपल्याला समाधान होत जातं. तर ही सुखाची स्थळं देखील आहेत संसारात, दुःखाचीही आहेत. जसं त्या आजीबाई म्हणतात की माझं माझं आणि भ्रांतीचं ओझ कुणी कुणाचं नाही असं अगदी शेवटी म्हणतात. आत्मस्वरूप हे देह मन बुद्धीच्या पलीकडे पण आहे असे सर्व संत सांगतात व त्यासाठी नाना पंथ नाना मते भूमंडळी असंख्याते. हेही बरोबर आहे. म्हणजेच वेगवेगळ्या मार्गाने अंतिम सत्यापर्यंत जाता येते असं संत सांगतात. वेगवेगळ्या मार्गांनी अंतिम सत्यापर्यंत जाता येते असं संत सांगतात. पण प्रश्न मात्र असा विचारलाय की विविध प्रकृतीच्या व्यक्तींना एकाच पद्धतीने साधना उपयुक्त होऊ शकते का? या प्रश्नाचा रिलेव्हन्स या विधानाशी आहे. बरोबर आहे हा प्रश्न. आणि विधानही तसंच आहे की जर नाना प्रकारच्या प्रकृती आहेत, नाना पंथ नाना मते, वेगवेगळ्या मार्गांनी अंतिम सत्यापर्यंत जाता येतं, तर मग एकाच पद्धतीचा उपदेश सगळ्यांना सांगणं हे कितपत योग्य आहे असा जो शेवटी प्रश्न आहे. पण खरी अडचण अशी आहे की मी माझे मावळ सर्व तू तुझे उगव आता हे कितीही पटले तरी घडत नाही असा अनुभव बहुतांशी लोकांचा असतो. असतोच. म्हणून तर परमार्थ अवघड. म्हणून तर पहिलं वचन त्यांनी दिलेलं खरं आहे, मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित यतति सिद्धये. तर ते वचन आहे तर त्या वचनामुळेच हेही विधान बरोबरच आहे की कोणाला तरी एखाद्याला ते जमत राहतं, सगळ्यांना ते जमत नाही. तशा प्रकारची धाटणी तशा प्रकारची प्रकृती फार क्वचित कोणाला मिळते. प्रयत्न करणारे जे असतात त्यांच्यातही यशस्वी होणारे कमी असतात वगैरे. त्यामुळे हे कितीही पटलं तरी घडत नाही असा बहुतांशी लोकांचा अनुभव आहे. मात्र हे आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या शक्यतेप्रमाणे हळूहळू घडवता येतं असाही साधकांचा अनुभव आहे. सुरुवातीला अजिबातच जमणं शक्य नाही असं वाटतं, त्याला कालांतराने थोडं थोडं जमवायला यायला लागतं. हे बरोबर आहे की आपली अपेक्षा आणि आपली प्रगती याच्यामध्ये फार अंतर, खूप अंतर असतं. आपण ऐकतो 100% आणि आपली तुलना त्याच्याशी केली तर आपण कुठंच नाही आहोत असं वाटत राहिल्यामुळं आपण पहिले कसं होतं हे विसरतो. आपण सुरुवात केली तेव्हा पासून आतापर्यंत काही ना काहीतरी आपल्या बाबत घडलेलं आहे, बदल झालेला आहे. फार मोठ्या बाबत बदल जरी नाही तरी छोट्या छोट्या गोष्टींबद्दल मी माझे मावळ सर्व असं जरी झालं नाही तरी कितीतरी प्रौढी मिरवणं बंद झालेलं असतं. कपडा लत्ता याच्यातलं वैयर्थ काही प्रमाणात समजलेलं असतं. अशी कितीतरी मंडळी आहेत. समर्थ म्हणतात की एक प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन नीती न्याय लक्षण दंडळेना. परमार्थामुळे अजिबातच घडत नाही काही, अगदी जाग्यावरच असतात असं असं घडू नाही शकत. पण स्वरूपानंदांचं जेवढं मी माझं मावळलं तेवढं माझं नाही मावळलं असं कोणी म्हणेल तर ते बरोबर आहे. म्हणून साधना सत्संग आचार विचार इत्यादींचा उपदेश केला जातो. परमात्म्याची इच्छा असेल तरच तो परमात्मा प्राप्त होतो पावतो असेही त्यास जोडलेले असते. यमे वैशा वृणुते तेन लभ्या. तो प्राप्त होण्यासाठी त्याचीच कृपा गरजेची आहे. मग प्रारब्धवशात जे घडेल ते निवांतपणे उपभोगावे असे सांगितले. हे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या कॉन्टेस्ट मध्ये जे सांगितलेलं आहे ते इथं एकत्र केलेलं आहे. प्रश्न असा आहे की प्रारब्ध स्वकर्म यांची रूपरेषा थीन लाईन कशी असावी, कारण प्रारब्ध म्हणजे पूर्वजन्मींचे कर्म व आजचे कर्म ज्याची प्रेरणा काही प्रमाणात प्रारब्धच ठरवते. हाही एक प्रश्न म्हणून दिसतोय खरा की प्रारब्ध आणि स्वकर्म यांची रूपरेषा कशी असावी. स्वकर्म मुळीच ठरवायला लागत नाही. स्वकर्म जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा आई वडिलांची सेवा हे स्वकर्म ठरलं. आपण एक शिक्षण घेतलं, आता नोकरी उद्योग व्यवसाय हे स्वकर्म आपलं ठरलं. जे असेल ते बदलूही शकतं. जसं तुकाराम महाराजांच्या हातामध्ये वयाच्या 18व्या वर्षी तराजू होता आणि 42व्या वर्षी ते जगद्गुरु होते. तराजू शेवटपर्यंत राहिला नाही. स्वकर्म बदलतं. बदललं गेलं तरी फारसा फरक पडत नाही. स्वकर्म बदलू शकतं पण तेव्हा तेव्हाचं कर्तव्य कर्म जे आहे तर ते कर्तव्य कर्म आणि प्रारब्ध. तर प्रारब्ध काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. ते स्वकर्म करताना अनुभवाला येतं. आपण कर्मामध्ये हात घालतो यश मिळतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की काय भाग्याचे नि भडसे समृद्धी जात आपैसे घर रिखे. उद्यमाचे नि मिशे भाग्याचे नि भडसे समृद्धी जात आपैसे घर रिघे. उद्यमाचं कुठंतरी थोडस मिश असत. ती व्यक्ती म्हणते अहो काही नाही हो, मी आपलं सहज एक गोष्ट सुरू केली आणि त्याच्यातून एवढं मोठं निर्माण झालं. उद्यमाचं मिश. पण जर प्रारब्धाची भरभराट असेल तर सगळं समृद्धी जात घरात येतं. कोळशाचा व्यापार करणारा हा कोट्याधीश होतो कालांतराने आणि रत्न जड जवाहीर विकणारा हा पार भिकेला लागतो अशी परिस्थिती आहे. पण स्वकर्म करतानाच हे सर्व समजायचं. काय आपलं प्रारब्ध होतं हे आधी मात्र कळणार नाही. हे सर्व बौद्धिक विवेचन परमार्थाच्या आड येते असेही म्हणतात. हे काही आड येत नाही. हे आपल्याला ज्या शंका असतात, ज्या शंका परमार्थाच्या आड येतात, त्या शंका निवारणासाठी म्हणून हे बौद्धिक विवेचन केलं जातं. शंकाच आली नाही तर हे बौद्धिक विवेचन कोणी केलं नसतं. आतापर्यंत जो परमार्थ सांगितला गेला तो कोणत्याही बौद्धिक विवेचनासाठी नाही सांगितला गेला. समोरच्यानी काही विचारलं, त्याला ती अडचण होती आणि ती अडचण त्याच्या बुद्धीतून आलेली होती, त्याचं बुद्धीतून निवारण करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि बहुतेक पारमार्थिक ग्रंथ हे प्रश्नोत्तरांचेच आहेत आणि त्याचं बौद्धिक विवरणच केलेलं दिसतं. जसं भगवद्गीता हे बौद्धिक विवरण आहे. त्याच्यात योग आहे, भक्ती आहे, कर्म आहे, पण बौद्धिक विवरण आहे. समर्थांनी देखील ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. गुरु शिष्यांचा संवाद जर विचारलं नसतं तर समर्थांनी उत्तरं दिली नसती. त्यामुळं बौद्धिक विवेचन परमार्थाच्या कधी आड येत नाही. आड तेव्हा येतं की जेव्हा त्या बौद्धिक विवेचनाची आपल्याला गरज नसते तेव्हा आड येऊ शकतं. बौद्धिक विवेचनाचा फायदाही आहे आणि तोटाही आहे. जसं या सत्संगाचा तुम्हाला फायदाही आहे पण कोणाकोणाला या सत्संगाचा तोटा होईल मी तुम्हाला सांगतो. या सत्संगाचा फायदा असा की एकाला विचारलेला प्रश्न हा काही जणांचा प्रश्न असू शकतो किंवा असाही प्रश्न असू शकतो कधीतरी आपल्याही मनात उद्भवेल असं गृहित धरून जर तो ऐकला तर फायदा होऊ शकतो. आणि तोटा कधी होऊ शकतो? तोटा होऊ शकतो की आपलं आचरण नाही बदललं आणि आपल्या बुद्धीमध्ये भाराभर गोष्टी शिरल्या, परमार्थ माहीत झाला आपल्या आचरणात नाही आला आणि तोंडाने परमार्थ बोलायला सुरुवात झाली, बुद्धीला परमार्थ समजला, ही तोट्याची गोष्ट झाली. त्यामुळे बौद्धिक विवेचन कधीही आड येत नाही. बुद्धी ही अशी दुर्लक्षणीयसारखी गोष्ट नाही. फक्त एकदा असं झालं की भगवान बुद्धांच्या इथं एक व्यक्ती आली आणि त्यांनी असं बुद्धांना सांगितलं की मला असं वाटतं की परमार्थ करायचा असेल तर सर्व प्रकारे शंकांचं निवारण होऊन आणि बुद्धीला समजल्याशिवाय परमार्थ करता येणं जवळपास अशक्य आहे असं मला वाटतं. तर भगवान बुद्ध म्हणाले की अगदी बरोबर आहे, ज्या काही शंका असतील त्या सद्गुरूंना विचारल्या पाहिजेत, त्याचं उत्तर सद्गुरूंकडून घेतलं पाहिजे आणि निशंक मनाने साधना केली पाहिजे. त्यामुळं तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, बुद्धी ही निशंक झाली पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून विचारलं पाहिजे आणि त्याच्यावर देखील चिंतन केलं पाहिजे. हे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि दुपारी एक व्यक्ती बुद्धांकडे आली आणि ती म्हणाली की माझी अडचण माझ्या लक्षात अशी आली आहे की माझी बुद्धी फार तर्क लढवते, मला असं वाटतं की आता ही बुद्धी सोडून द्यावी. जे काही सद्गुरु सांगतात तर त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि ही बुद्धी बाजूला ठेवूनच काम करावं. बुद्ध म्हणाले की अगदी बरोबर आहे, असंच करायला पाहिजे. कारण बुद्धीच्या फाटे फोडण्याला काही मर्यादा नसते, तू तसंच कर. तिथं आनंद बसलेला होता आणि त्यांनी पहिल्या व्यक्तीला दिलेलं बुद्धांचं उत्तर ऐकलेलं होतं की बुद्धीला समजल्याखेरीज काही गत्यंतर नाही, त्यामुळे विचारावं, बुद्धीला समजलं पाहिजे, त्यामुळे शंका विचारायला कचरू नको. आणि जे विचारलं असेल त्याच्यावर भरपूर चिंतन वगैरे करणं योग्य आहे असं तुला वाटतं तर तसं तू कर. आणि दुसऱ्या व्यक्तीला बुद्ध असं सांगतात की काही बुद्धीचा उपयोग नाहीये, तू म्हणतोस ते बरोबर आहे, बुद्धीला बाजूला सारायला काही हरकत नाही. जे सद्गुरु सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून तडप चालायला काही हरकत नाही. आनंद म्हणाला तो मनुष्य गेल्यावर की सकाळी असं सांगताय दुपारी असं सांगताय, आम्ही खरं काय धरायचं? ते म्हणाले की तुझी अडचण अशी आहे की तू कायम माझ्या जवळ आहेस, हा तुझा प्रश्न नव्हता, तू ऐकलास कशाला? ज्याचा प्रश्न होता त्याच्यासाठी उत्तर होतं, बुद्धी कधी अडचण ठरते ते मी तुम्हाला सांगतो, हा तुझा प्रश्न नव्हता, तुझ्या डोक्यात फक्त मी दिलेली उत्तरं साठवली आहेत, प्रश्न नव्हता. असं असल्यामुळं तुला त्याचा मेळ घालायचा कसा हे कळत नाही. संतांच्या जवळ ही अडचण ठरू शकते की आत्ता येऊन गेलेल्या व्यक्तीला संत एक सांगतात, थोड्या वेळाने दुसरं सांगतात, थोड्या वेळाने तिसरं सांगतात, एकाला सांगतात की तू परमार्थाकडे देखील थोडं कमी लक्ष दे, आत्ता तुझं कर्तव्य अभ्यास करणं आहे, इथेही फार येऊ नकोस, आठवड्यातून दोनदा तीनदा ये, मात्र तुझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य तू प्रथम पार पाड. दुसऱ्या एखाद्याला सांगतात की संत संघाशिवाय कसं होणार, या गोष्टी जर तारतम्यांनी नाही ऐकल्या गेल्या, या आपल्या शंका नाहीयेत, असं असल्यामुळं याचा तारतम्य निष्कर्ष जर नाही काढता आला तर बौद्धिक विवेचन हे अडचण ठरेल. त्यामुळे बौद्धिक विवेचन परमार्थाच्या आड त्याच वेळेला येतं ज्या वेळेला आपण कोणत्या आणि कशा करता रेफरन्स टू कॉन्टेस्ट आपल्याला जर कळला नाही तर बौद्धिक विवेचन मात्र परमार्थाच्या निश्चित आड येतं. हे जे सगळं आहे या प्रत्येकाला रेफरन्स टू कॉन्टेस्ट आहे. प्रश्न ज्यांनी विचारलाय ते मला माहिती आहेत, त्यांना असा रेफरन्स टू कॉन्टेस्ट ही अडचण नाहीये, पण असं असं सांगितलं जातं एवढंच त्यांनी कोट केलेलं आहे. खरंच विविध प्रकृतीच्या व्यक्तींना एकाच पद्धतीने साधना उपयुक्त होऊ शकते का? तर नाही, असंच त्याचं उत्तर आहे. विविध प्रकारच्या प्रकृतीच्या व्यक्तींना एकाच पद्धतीने साधना उपयुक्त होऊ शकत नाही, म्हणूनच साधनानाम अनेकता असंच म्हटलेलं आहे. आणि विविध प्रकारच्या प्रकृती असणाऱ्या व्यक्ती म्हणजे एकाच समूहातल्या व्यक्ती पाहायची गरज नाहीये. असं धरा की त्यांना ही साधना योग्य आहे, धरा असं मी म्हणेन, समजा असं मी म्हणेन. विविध प्रकारच्या प्रकृती असणाऱ्या व्यक्ती म्हणजे काही व्यक्तींना वैदिक कर्मामध्येच रस असतो, काही व्यक्तींना कीर्तनाच्या अंगाने चालणाऱ्या परमार्थामध्येच रस असतो, काही व्यक्तींना नामस्मरणासारख्या साधनेतच केवळ रस असतो, काही व्यक्ती कर्ममार्गी असतात, त्यांना ध्यान करणं म्हणजे वेळ वाया घालवणं वाटतं, काही व्यक्ती ध्यानमार्गी असतात आणि त्यांना ध्यानाव्यतिरिक्त काही नको असं वाटतं. काही व्यक्ती या तत्वज्ञ असतात. स्वामीजी गेले होते एका तत्वज्ञांकडे. ते म्हणायचे की किती वर्ष ज्ञानेश्वरीत अडकून पडणार, आता जरा अमृतानुभव सांगा. आम्ही अमृतानुभव आले असं ते म्हणायचे. आणि आमच्या घरी एकदा या असं स्वामीजींना म्हणायचे. तर बरेच दिवस ते बोलवायचे म्हणून स्वामीजी म्हणाले की दुकानात जाता जाता थोडं आधी निघालो 1-20 मिनिटं आणि त्यांच्या घरी गेलो. दार वाजवलं, कडी वाजवली. पूर्वी वाडे असत, बेल नव्हती, कडी वाजवायला लागायची. दार उघडलं तर सगळीकडे पसारा. स्वामीजी म्हणाले की सकाळी 7:15 ची वेळ, घरात केर काढलेला नव्हता. पलंगावर 18-19 वर्षांची त्यांची तरुण मुलगी कशी तरी झोपलेली होती. कशी तरी घरात जाळी जळमट लटकलेली होती. मी गेल्यानंतर म्हणाले की त्यांनी घाई गडबडीने मुलीला उठवलं, ती आपली पांघरून घेऊन आत गेली. बसायला जागा करून दिली, जेमतेम मी बसलो. मी त्यांना म्हणलं की बरेच दिवस आपण म्हणत होतात की एकदा घरी येऊन जा, म्हणून आपल्या घरी आलो. घरात काही आवरलेलं नव्हतं. स्वामीजी सहज म्हणाले की आपलं स्नान पूजा वगैरे झालं. ते म्हणाले आम्ही अमृतानुभव आलंय, आम्ही पूजा वगैरे काही करत नाही. मग देव कुठे आहेत? त्यांनी दाखवलं एका कोनाड्यात तांबडं फडकं होतं, त्याच्यावर देव ठेवलेले होते, धूळ होती सगळी. स्वामीजी म्हणायचे की असा अमृतानुभव मला नको. परमार्थीच खरे अमृतानुभवात रमतात. असे जे वेगवेगळ्या प्रकारचे, दुसरं म्हणजे वेगवेगळ्या मतप्रवाहाचे शिष्य असतात किंवा लोक असतात, तर त्यांना त्याच्यापेक्षा वेगळा परमार्थ चालत नाही. लोकशाहीमध्ये लोकशाहीचं एक वैशिष्ट्य असं की लोकांच्या लायकीचं सरकार लोकशाहीमध्ये लोकांना मिळतं असं म्हटलं जातं. तसं परमार्थामध्ये देखील आपल्या लायकीपेक्षा जास्त मोठा गुरु आपल्याला मिळू शकत नाही, कारण आपण त्याच्याचकडे आकृष्ट होतो जो आपल्या मताचा असतो. म्हणून फिरण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना फिरणारे गुरु म्हणून पसंत पडतात. त्यांना स्वरूपानंदांसारखे एका ठिकाणी बसलेले गुरु मानवत नाहीत. जसं सरकार देखील निवडलं जातं, तसं काही काही व्यक्ती संसारातले तोडगे सांगणाऱ्या ज्या व्यक्ती असतात तर त्यांनाच गुरु करतात. आपल्या आपल्या योग्यतेप्रमाणेच शिष्य गुरु निवडतो. आणि गुरु देखील हीच दक्षता घेत असतात की आपल्याकडे येणारा जो वर्ग आहे तो कायम आपल्याकडे येत राहावा, समाधानी असावा. हा ती परमार्थ नाहीये. म्हणून तर परमार्थाविषयी सुशिक्षित समाजाची अनास्था आहे. म्हणून तर परमार्थाकडे वळत नाहीयेत लोक. पण दुर्दैवानी ही गोष्ट खरी आहे की तुमच्या योग्यतेप्रमाणेच तुम्ही जात असता. आणि तुमच्या योग्यतेप्रमाणेच ते तुम्हाला उपदेश करत असतात. तुम्हाला ध्यान करायचं नाहीये, तुमच्या सद्गुरूंनाही ध्यानाविषयी काहीही माहिती नसणार, असेच सद्गुरू तुम्ही नेमणार, असेच सद्गुरु तुम्ही निवडणार. तुम्हालाही चॉईस आहेच की गुरु निवडण्याचा, साधना निवडण्याचा, आणि तशाच व्यक्तीकडे तुम्ही जाता. असं घडतं खरं म्हणजे विविध प्रकृतीच्या व्यक्तींना एकाच पद्धतीची साधना उपयुक्त होऊ शकत नाहीत आणि सगळ्या व्यक्ती टोकाचा परमार्थ करू शकत नाहीत. हे तितकंच खरं आहे. काही व्यक्ती अशा असणारच की ज्या व्यक्तींना तो अभंग आहे ना, गुरुजी मैं तो एक निरंजन ध्यावू जी दुजे के संग नहीं जाऊ जी, अशा टोकाच्या अशा हिमतीच्या व्यक्ती काही असणार. कहे गोरख जी सुनलो मच्छिंदर, मैं ज्योत से ज्योत मिलाऊ जी, पण अशा व्यक्ती थोड्या असणार. आणि मग त्याच्या अलीकडं गुरु पाहता पाहता लक्ष कोटी अशीच परिस्थिती आहे. आणि तेवढेच गुरु, तेवढेच मंत्र, तेवढेच उपदेश, तेवढीच साधना पद्धती. आपण ज्या परमार्थाचा विचार करतो, तसा परमार्थाचा विचार कुठं होत असेल वा न वा आहे तुम्हाला माहित नसेल, पण जरा इकडं तिकडं जाऊन पाहिलं तर लक्षात येईल की नाही, परमार्थकर्ता म्हणून सुरुवात होते, मग योगाचे क्लास उघडले जातात. परमार्थकर्ता म्हणून सुरुवात होते, पण हातानी मागावर विणलेली वस्त्र विकायला सुरुवात होते, उदबत्त्या विकायला सुरुवात होते, औषधं विकायला सुरुवात होते, पौष्टिक पदार्थ विकायला सुरुवात होते. कशा करता? समर्थांनी विकली, ज्ञानोबांनी विकली. शेवटी तुम्हाला जे माहिती आहे त्या सगळ्याचा पैशामध्ये. आणि वेगवेगळी तीर्थक्षेत्र जाऊन पहा, संस्था जाऊन पहा, तिथं काय चाललंय ते जाऊन पहा. कोणी तुम्हाला सांगेल हेची एक आथी येर आघवेची भ्रांती, ऐसी निकुरेसी मती मेरू होय, नाही सांगणार. तुम्ही या आमच्याकडं आणि तुमच्या ओळखीचे ते आहेत त्यांनाही घेऊन या, आणि त्यांच्या ओळखीचे कोण आहेत त्यांनाही घेऊन या. कशा करता घेऊन या? अशा प्रकारचा जो परमार्थ, तर तो वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांना ज्यांना जे भावतं ते तिथं नेमके जातात, आणि त्याच प्रकारे परमार्थ त्यांना करायचा असतो म्हणून ते तसं करतात. एखादी व्यक्ती अशी का तर ती तशीच असते म्हणून ती तशी आहे. तिची दिशाभूल होत नाही, तिला तसंच वाटत असतं. कोणी कोणी असं म्हणतात की गुरु फसवतात, पण फसण्याचीच इच्छा असते म्हणून फसता. फसवणाऱ्याकडे उगीच जाता, तुम्हाला फसायचं असतं म्हणून फसवणाऱ्याकडे जाता. शुद्ध मंत्र देणाऱ्याकडे का नाही जात? तुम्हाला त्याच्यात रस वाटेनासा होतो म्हणून जात नाही. तुम्हाला याचा अर्थ सर्वसामान्य विधान मी करतोय. असं असल्यामुळं विविध प्रकृतीच्या व्यक्तींना एकाच पद्धतीने साधना उपयुक्त होऊ शकत नाहीच. मी तर इथं असं सांगतो की इथं येऊन अनुग्रह घेण्याची घाई करू नका. तुम्ही या, थांबा, पहा, ऐका. आपण योग्य ठिकाणी आलोय असं तुम्हाला वाटतंय का हे पहा. मी योग्य आहे की नाही हा नाहीये प्रश्न, तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात का, तुमची मतं काय आहेत, तुम्हाला ते पटतंय का हे पहा, तर अनुग्रह घ्या. अशा करता की संख्या वाढवायची नाहीये, त्याने काही होत नाही, काही होत नाही. भगवद्गीतेमध्ये अपर्याप्त आणि पर्याप्त असे शब्द आलेले आहेत. दुर्योधन आपल्या स्वतःच्या सैन्याला अपर्याप्तम तू इदम अस्मान असं म्हणतो. माझं जे सैन्य आहे ते अपर्याप्त आहे, फार प्रचंड आहे, आणि तुलनेने पांडवांचं जे आहे ते पर्याप्त म्हणजे मोजक आहे असं म्हणतो. पण सगळ्याच सिद्धांतामध्ये असं आहे की ऑप्टिमम जी लेव्हल असते, पर्याप्त असतं, तेच उत्तम असतं. ऑप्टिममच्या पुढे जेव्हा जातं, अपर्याप्त होतं, तेव्हा शक्ती ही अशक्ती होते. एक आश्रम आहे, तुम्ही कल्पना करा, त्या आश्रमामध्ये 25 भक्त निवास बांधलेले आहेत. एका भक्त निवास मध्ये एका मजल्यावर 25 खोले आहेत, असे चार चार मजले. त्याच्या प्रत्येक खोलीत काय चाललेलं आहे हे तो अध्वर्यू कसं लक्ष ठेवणार? तिथं जर काही गैरव्यवहार झाले तर अध्वर्यूवर येतात. अपर्याप्त होऊ देण्यात काही मजा नाही. पण ज्यांना त्याची आवड आहे, मग गुरुही तसेच असतात आणि शिष्यही तसेच असतात. 1000 लोकांनी व्हायोलिन वाजवलं म्हणून काय झालं?
काय झालं हेच कोणाला कळत नाही. लोकांना असं वाटतं की फार मोठा इव्हेंट आहे, 1000 लोक तबला वाजवत आहेत, 1000 लोक मृदुंग वाजवत आहेत, 1000 लोक बासरी वाजवत आहेत, 1000 लोक व्हायोलिन वाजवत आहेत. हा परमार्थ आहे. पण योग्य व्यक्ती योग्य लोकांकडे जातातच, तसं त्यांना वाटतं ते त्या गुरूंकडे जातात. असं असल्यामुळं अगदीच बरोबर आहे की विविध प्रकृतीची मंडळी ज्या ज्या प्रकृतीची असतात ती त्या त्याच गुरूंना निवडतात. आणि साधना घेतल्यानंतर ती जीवापाड जपणं हाही निर्णय खरं जर पाहायचं झालं तर, बर का, खरं जर पाहायचं झालं तर आपलाच असतो. आपण गुरूंना मध्यवर्ती ठेवून अनुग्रह घेतलेला नसतो. काही झालं तरी देखील शेवटी गुरु निवडण्याचा अंतिम अधिकार तुमचाच असतो. तुम्हीच गेलेले असता, तुम्हीच निवडलेले असता, आणि जे काही केलेलं असतं तर त्या गोष्टींना तुम्हीच जबाबदार असता. चांगलं असो अथवा चुकीचं झालेलं असो, नंतर तुम्हाला समजेल की आपण चुकीच्या ठिकाणी असतो आलो, तरी देखील तुम्हीच जबाबदार असता. अगदी आता मी बुद्धी चालवायची नाही असं ठरवलं, आता सद्गुरु सांगतील ते ऐकायचं ठरवलं, तरी देखील हे ठरवण्याचा अंतिम अधिकार मीच घेतलेला आहे, गुरुंनी नाही. कारण तुम्हीच ठरवलं की आता मी माझी बुद्धी चालवणार नाही असं जरी म्हटलं तरी देखील, म्हणून परमार्थामध्ये हा मीच महत्वाचा आहे तू पेक्षा नेहमी. आणि हा जो मी आहे, हा मी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं मूळ अहंते वेठलो सैंघ आम्हीच दाटलो लपलो ना प्रगटलो कवणे ठाई. अशा रीतीने शुद्ध मीची ओळख होणं आणि असा परमार्थ सांगणं, असा परमार्थ करणं याच्यासाठी फार धैर्य लागतं. ज्याच्यामध्ये काहीच एक्साइटमेंट नाही, रोज बसायचं, आपली स्वकर्म करायची, आपण शांत होतो आहोत ना हे पाहायचं, आणि शिवाय धन सुत दारा असो दे पसारा नको देऊ थारा आसक्ती ते, चांगल्यात चांगलं करायचा प्रयत्न करायचा, आणि शेवटी भगवत इच्छा असंही म्हणायचं. संसाराची भरभराट नको, प्रमोशन नको, कृपा नको, सद्गुरु पॉवरफुल तसे नकोत, काही कृपेनी व्हायला नको, माझी स्कूटर हरवली ती सद्गुरूंकडे आल्यावर मिळाली, माझं घर होत नव्हतं ते सद्गुरूंकडे आल्यावर मग झालं, ही सद्गुरु कृपा आहे. ज्यांना वाटतं की ही सद्गुरु कृपा आहे, त्यांचे सद्गुरूही तसेच असतात आणि ते त्यांना तसाच उपदेश करतात आणि ते त्यांना कायम याच गोष्टीत खिळून ठेवतात. मला कालच एक फोन आला, वेळ संपली. त्या भगिनींनी, आता त्यांना 9वा महिना चाललाय बरं का, ज्यांचा फोन आला, त्यांच्या सासूबाईंचा मला फोन आला, तर माहेरकडून ती मुलगी एका गुरूंकडे जात होती, ते सद्गुरू त्यांचं जाणं कमी झाल्यानंतर त्यांच्याकडं आणि त्यांना पैसे देणं कमी झाल्यानंतर त्यांचं एक दरम्यान अबॉर्शन झालेलं होतं आणि त्यांना परत दिवस आहेत असं म्हटल्यानंतर ते जे सद्गुरु होते ते म्हणाले की त्यांच्या सुनेला परत दिवस आहेत असं ऐकतो, मागच्या वेळेला मी प्रयोग केला होता असं म्हणाले बर का. त्यांचा घाबरून मला फोन आला की आता हे सगळं नीट होवो. म्हणजे काय, गुरु काय बदला घेण्यासाठी आहेत? असा परमार्थ असतो. परमार्थाच्या नावाखाली व्यवसायापासून ते दुसऱ्याचं वाईट करण्यापर्यंत. पण तुमच्या मनातच तसं असतं, कोणाच्या तरी कृपेने आपलं आयतच चांगलं व्हावं, आपण हातपाय न हलवता बुद्धी न लढवता कर्म न करता त्यामुळे मग असले लोक बरोबर भेटतात आणि त्या लोकांच्या आपण कह्यात सापडतो. मी त्यांना म्हणलं की असं शक्य नाही कोणाच्या तरी कृतीनी अशी एवढी मोठी गोष्ट घडणं, तो तुम्ही अपघात समजा, असं होणं शक्य नाही. तुम्ही तिला सांगा तू काही काळजी करू नकोस. इतका जर मनुष्य बलिष्ठ झाला, प्रयोग करून कोणाचे गर्भ तो जर नाहीसे करत असेल, अशी त्याला स्वतःला तशा प्रकारची स्वतःच्या शक्तीची घमेंड असेल असं असू शकत. म्हणला अजिबात नाही, काहीही झालं तरी त्यांच्याकडे जाऊ नका आणि त्यांना पैसे देऊ नका, परत त्यांच्याकडे जायला सुरुवात करू नका. समजलं ना आपण चुकलो, तिथं तरी थांबा. त्या म्हणाल्या मी तेच तिला सांगते पण तिला आता भीती वाटतेय की इतकं जवळ आलंय आता काही व्हायला नको, काही होणार नाही. पण एकदा या बंधनातून बाहेर पडा. त्यामुळे विविध प्रकृतीच्या व्यक्तींना विविध प्रकारची साधना असते आणि त्या व्यक्ती त्या त्या प्रकारच्या साधनेला योग्यच असतात. आणि सद्गुरूंचं हेच काम आहे की आलेल्या व्यक्तीने अनुग्रह मागितला, कधी कधी असं असतं की या वातावरणाला एकदम भारून जातो आणि म्हणतो की तुम्ही माझ्यावर कृपा करा, कोणत्या हेतूने आलाय, इथं काय सांगितलं जातं, तर ते त्याला नीट. मला माझं तुम्हाला सांगतो की मी स्वामीजींकडे गेलो तर मला असं जाणवत असे किंवा जाणवत होतं की आपल्या मनामध्ये जे विचार होते पण सुसंगत रीतीने आपल्याला मांडता येत नव्हते, पण निश्चित जाणवत होते तसंच हे बोलतायत, तसंच हे सांगतायत, हे तसेच आहेत. आपल्याला जसा परमार्थ करावा असं वाटतं तर तसंच इथं सांगितलं जात आहे. म्हणून घाई करू नये आणि एकदा सद्गुरूंकडून अनुग्रह घेतल्यानंतर मग आपल्याला मात्र ही साधना योग्य आहे. सद्गुरू तरी देखील चूक होऊ शकते की व्यक्ती नंतर असं बदलते पण फार कमी वेळेला. म्हणून मुलं लहान असताना 5 वर्षाची 6 वर्षाची मुलं त्यांना अनुग्रह ही गोष्ट करू नये खरी, कारण तो मोठा होऊ देत, त्याच्या बुद्धीने तो येऊ देत, त्याच्या बुद्धीने तो विचारू देत, मग त्याला अनुग्रह संभवतो. ही केवळ आई वडिलांची सदिच्छा झाली. आपल्या पायाने चालत नीट विचार करून स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, त्यांनी येऊन विचारायला पाहिजे आधीही भगवान ब्रह्मेती, हे भगवान मला ब्रह्म काय ते सांगा, अशाला उपदेश करावा. पण हे सगळं शुद्ध परमार्थामध्ये आहे आणि बाकीचं जे सगळं चाललेलं आहे ते आपापल्या पद्धतीच्या लोकांकरताच तसे तसे गुरु आपोआप निर्माण होतात, काही काही सांगायला लागत नाही, ते तसे होतात. हे लोक तिथं जातात, जन्मभर त्यांना तेच बरं वाटतं, त्यांच्या तोंडाकडे पाहून त्यांची पसंती अथवा नापसंती याच्यावर मोठमोठे निर्णय घेतात अशी गंमत आहे. त्यामुळे हे सगळे रेफरन्स टू कॉन्टेस्ट, हे ही सगळी वचन आहेत, ही सगळी खरी आहेत, आपापल्या पातळीवर खरी आहेत. जेव्हा जेव्हा ज्यांनी ज्यांनी हे सांगितलं तेव्हा तेव्हा आपापल्या पातळीवर विचारल्यावर त्यांना तेव्हा तेव्हा तसा उपदेश केलेला आहे, त्याचं एक बंडल आपल्या डोक्यात ठेवायची काही गरज नाही. त्या त्या वेळेला जर काही आपल्याला शंका असेल तर शास्त्रामध्ये जरूर पाहावं, नाहीतर साधना करावी. एक भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध असा ग्रंथ आपल्याला पुरे आहे, श्रवण करावं. बाकी हे असं पुष्कळ सांगितलेलं आहे, हे जमतच नाही असं मुळीच नाहीये, हे जमतं, हळूहळू जमतं, प्रगती देखील हळूहळू होते. अशी मजा आहे. हरी हरी. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू.
हरी 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 स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरिहर।